आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले। या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले। भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे। आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं। त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं। गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते। गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय। शेतकरी, गुळखांडसरी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग बिहार ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम मणिपूर मिझोरम मेघालय त्रिपुरा नागालँड आणि कर्नाटकचा समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषीमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे, असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराणविरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल, असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.